चीनीमंडी.com पॉडकास्ट।
कमी साखर उतारायचा शेतकऱ्यांना फटका। अतिवृष्टीमुळे कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील ऊस अजून अपरिपक्व आहे। या ऊसाचा उतारा 8.5 ते 9% पर्यंतच आहे, त्यामुळे हा उतारा शेतकऱ्यांना घातक ठरू शकतो। उतारा वाढल्यानंतरच ऊस तोड द्यावी असं आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जालिंदर पाटील यांनी केलं आहे। प्राध्यापक पाटील म्हणाले, जिल्ह्यात डॉक्टर डीवाय पाटील साखर कारखाना सुरू आहे। या कारखान्याचा सध्याचा साखर उतारा 8.5 ते 9% आहे। कमी उतारा असताना ऊस तोड करून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे। हाच उतारा पुढील वर्षी ग्राह्य धरला जाणार आहे, त्यामुळे यावर्षी तरी नुकसान आहेच, पण पुढील वर्षीही शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस तोड करण्याची घाई करू नये असं आवाहन पाटील यांनी केलं आहे।